जीवनमूल्य या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वर बर्वे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. ज्ञानदेवांचा हरिपाठ भक्ती शक्ती मुक्ती या विषयावर आपण चर्चा केली. डॉक्टर सचिन परब आपल्याबरोबर आहेत. पुन्हा एकदा मी त्यांचं आपल्या सर्वांतर्फे आणि माझ्यातर्फे स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर.
ओम शांती.
भाव भक्ती शक्ती मुक्ती सगळं ऐकलं, स्मित पाहिलं आणि स्मिताबरोबर ते कसं निवांत राहायचं ते पण पाहिलं. आता पुढचा प्रवास आपला कसा आहे?
निवांत अजून आपण झालेलं नाही आहोत. मागच्या वेळेला आपण पहिलं प्रिन्सिपल की तुम्ही पहिलं शरीराला स्थिर बसवा आणि हळूहळू त्याची अवधी वाढवत चला. कोणत्याही साधना मार्गामध्ये पहिलं तुम्ही स्थूलवर कंट्रोल करा. जसं प्राणायाम करतात तर प्राणायामध्ये काय असं, तुम्ही पहिले श्वसनावर कंट्रोल करायला लागता ना. श्वसन स्थूल आहे आणि श्वसनानंतर तुम्ही विचारावर जाता. म्हणजे स्थूलकडून सूक्ष्माकडे जाणं हा चांगला मार्ग आहे. तर मला असं वाटतं माऊली आपल्याला म्हणते की तू उगा राहा, निवांत राहा, जास्त धडपड करू नकोस. किती धडपड करतस तू? शिणसी वाया. सगळ्यात पहिलं रिअलायझेशन मेडिटेशन केल्यावर आपल्याला होतं, ज्यांना रिअलायझेशन होतं की मी फुकाट, ज्याला आपण म्हणतो ना वायफळ बडबड करतोय, बरळ ते बरळ, पुढे तो शब्द येणारच आहे, की किती एनर्जी आपण वेस्ट घालवतो, व्यर्थ घालवतो. म्हणजे ज्याचा काही अर्थ नाही, जिथे गरज नाही तिथे आपण उगाच खुपसत असतो. मी भरपूर वेळेला बघतो, आता इलेक्शन चालू आहे तर कोण येणार काय, कारण तुमचं काय संबंध काय त्याच्याशी, तुमच्या आणि ओपिनियनने फरक पडणार आहे का, आर यू डायलेक्टली, तुम्ही त्या फील्डमधले आहात काय. पण मी बघतो की दिवसभर त्याचं डायरेक्ट रिले ऐकत असतात, जे काय असेल ते, जसे काय हे डायरेक्ट. आता तुम्ही पॉलिटिक्समध्ये असाल तर गोष्ट वगैरे, तुमचं ते फील्ड आहे, पण तुमचं ते फील्ड नाही आहे, यू आर नॉट अ मीडिया रिपोर्टर, काही नाही, पण तुम्ही त्याच्यामध्ये दिवसभर ते कव्हरेज बघून दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये परत तीच बातमी वाचणार. आणि एका पेपरमध्ये नाही, तीन चार पेपरमध्ये वाचणार.
काय म्हणतो तो? काय
तो काय म्हणतो? म्हणजे काय करता तुमची एनर्जी कुठे चालली आणि त्याच्यातून निघतं काय, निष्पन्न काय झालंय त्याच्यातून? चला त्याच्यानंतर तुम्हाला स्टडी करून तुमचं कुठे स्पीच द्यायचं असेल, तुम्हाला इन्फ्लुएन्स करायचं असेल कोणाला, तर गोष्ट वेगळी. पण काही संबंध नसताना शिणसी वाया, तू आपली एनर्जी वाया.
बऱ्याच जीवनात काही बाकीच्या पण गोष्टी आहेत ज्या व्यर्थमध्ये आपण माणूस
किती, म्हणजे
त्याचा त्रास आपल्याला होतो,
त्रास आपल्यालाच होतो ना, कारण तुम्ही फील करताय ते स्वतःला. मी सिंपल गोष्टी सांगतो लोकांना, माझ्याकडे जे येतात ना थकतात. आता थकावट ही जी सिम्पटम आहे थकणं, एक असतं शारीरिक थकणं आणि एक असतं मनाचं थकणं. तर मी बघतो काही वेळेला असे लोक असतात की जे खरोखर शरीर आणि त्यांचं फिजिकल वर्क भरपूर असतं त्याच्यामुळे थकतात. मग मी त्यांना सांगतो की बाबा जेव्हा जेव्हा तुला वेळ मिळेल तू उभा राहतो तिथे बसून घे.
करेक्ट
आहे ना. जिथे तुला झोपायला आडवा होऊ शकतो तिथे आडवा हो 5-10 मिनिटं, जर तुझ्याकडे तशी फॅसिलिटी असेल तर, ठीक आहे ना. जिथे तुला 2 शब्दांनी काम होत असेल तिथे तू 10 शब्द वापरू नकोस. म्हणजे यू आर सेव्हिंग, यू आर कटिंग युअर एनर्जी. असं म्हणतात ना की एनर्जी सेव्ह इज एनर्जी गेन. तुम्ही ती एनर्जी वाचवा ना. आणि सगळ्यात पहिलं आध्यात्मिक मार्गामध्ये रिअलायझेशन आपल्याला जे होतं की मी माझी एनर्जी वेस्ट किती घालवतो
आणि त्यालाच व्यर्थ. हा,
शिणसी वाया म्हणजे तू थकावट स्वतःला थकवून घेतोय. तर ते थकवणं जर कमी झालं तर फायदा तुम्हालाच आहे की ती एनर्जी तुम्ही इथे लावू शकता.
आणि पुन्हा रिव्हर्स प्रपोर्शनमध्ये शिणसी वाया झाल्यावर प्रसन्न त्वरित होत नाही.
होतच नाही ना. एक आपण सगळे पाहतो की जेव्हा घरातला जी कमावणारी व्यक्ती असते ती कामावरून येते आणि मुलं त्याच्या बाबा बाबा काय आलं, मला आता काय बोलू नको, मी थांबलो आहे फार, म्हणजे याचा अर्थ तुम्ही दमलाय, त्यामुळे तुम्हाला राग येण्याचा जास्त चान्सेस आहे त्यावेळेला. ठीक आहे ना. किंवा आई म्हणजे
कॅपॅसिटी निघून जाते.
आपली हाऊस वाईफ जी असते, गृहिणी असते, जी घर सांभाळत असते, ती मुलांना पप्पांना काय बोलू नका, ते दमले आहेत फार. आणि आता जर तुम्ही काय मागितलं चॉकलेट खेळणी वस्तू तर तुम्हाला मिळणार नाही, धपाटा पडत नाही. ठीक आहे. याचा अर्थ थकल्यावर आपली शक्ती संपते आणि आपल्याकडून चुकवण्याच्या शक्यता असते. पण आपण थकतो काय आपण शोधून काढलं पाहिजे. म्हणून मी म्हणतो की पहिलं तुम्ही चेक करा की तुमची एनर्जी कुठे लीक होते आहे. लीकेज हा फार मोठा इश्यू आहे जो पहिला चेक होतो स्पिरिच्युअलिटीमध्ये. आणि लीकेज जसं फिजिकल एनर्जी आपली जाते तशीच आपली मेंटल एनर्जी पण भरपूर जाते. सध्या मला जी थकावट दिसते आहे फिजिकल नाही आहे, मेंटल थकावट जास्त आहे. म्हणजे तुम्ही एसीमध्ये ऑफिसमध्ये असता, तुम्ही गाडीमध्ये एसीमधून जाता, घरी तुमच्या एसी आहे तरी तुम्ही टायर्ड काय आहे.
आणि शरीराने थकलेला माणूस जास्त वैतागत नाही, पण मनाने थकलेला माणूस त्याची कॅपॅसिटी सहनशक्ती.
उलट मी पाहिलेलं आहे की हे जे दगड फोडणारे असतात ना रस्त्यावर दगड, मग माझ्याकडे व्यसनमुक्तीसाठी सगळे प्रकारचे लोक तर ठॉप, कारण हल्ली गरीबापासून श्रीमंत सगळ्यांना व्यसन असतात. तर व्यसन करणारे जे लोक असतात तर मी बघितलं हे दगड फोडणारे असतात ना, तर त्यांना मी बघितलं त्यामध्ये कोणालाही मला झोपेचा आजार दिसलेला नाही. म्हणतात की आम्ही जेवतो आणि कधी झोपेला जातो कळत नाही. आणि हा एक व्यक्ती असतो जो एसी कार मधून येतो, ऑफिसमध्ये एसी, घराच्या रूम मध्ये एसी आहे, सगळ्या काही सुविधा आहेत, थकायचं तसं काही कारण नाही आहे. पण तो म्हणतो मी थकलो आहे आणि मला रात्री झोप नाही लागत. मग ते कसलं थकणं आहे? ते थकणं शरीराचं नाही आहे, ते मनाचं थकणं आहे.
आणि मनाचं थकणं असल्यावर त्याला रेस्ट मिळत नाही,
रेस्ट मिळत नाही. मला एकदा एक वाक्य आलेलं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं की भारतामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. काही लोक असतात ते माईल मैलो मैल धावतात पोट पोट भरण्यासाठी, पोट भरण्यासाठी धावतात. आणि काही लोक असतात मैलो मैल धावतात पोट कमी करण्यासाठी. दोघ जण धावतात पण एकाचं लक्ष असतं की पोट भरावं, एकाचं लक्ष असतं पोट कमी करावं.
किती कॉन्ट्रास्ट आहे,
कॉन्ट्रास्ट किती आहे. तर मला ते वाटतं की जे लोक असे मनाने थकतात ना, मग मी दोघांना रिव्हर्स करतो. जे मनाने थकतात त्यांना मी शरीराचा व्यायाम देतो, आणि जे शरीराचे थकतात त्यांना मी मनाचा व्यायाम देतो. ऑटोमॅटिकली बॅलन्स मध्ये येतात.
रिअल डॉक्टर, रिअल डॉक्टर.
हा नाही, मला रिझल्ट दिसतात ना त्याचे. मी त्यांना सांगतो की तुम्ही फिजिकल एक्सरसाइज तर नाही, वेळ नाही मिळत. इथे एक्सरसाइज करावी लागत नाही, पोट भरायचं म्हणून एक्सरसाइज करावीच लागणार. आणि मी काही ठिकाणी आता कुठे गेलेलो एका राज्यामध्ये, स्त्रिया मुलं सगळे दगड, आणि त्यांना एक असा ढेर दिलेला असतो एवढे दगड आहे ते तुम्हाला दिवसभर 8 तास तुम्ही फोडले तर तुम्हाला दिवसा एंडला 100-200 रुपये मिळणार. आणि ते फोडत बसलेले असतात, त्यांना भुकेचा प्रॉब्लेम नाही, झोपेचा प्रॉब्लेम, भूक
अपायजेशन काही प्रॉब्लेम,
काही प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित,
काही खाल्लं तरी पचतं.
आणि इथे 36 प्रकारचे भोजन प्रकार आहेत, पण भूक लागत नाही म्हणून भुकेचं औषध द्यावं लागतं. ते औषध घेतल्यावर भूक लागते, मग आपण थोडं खातो, ते खाल्ल्यावर मग गॅसेस निर्माण होतात. मग ते
पचाव म्हणून औषध,
ते जरा ठीक झालं तर म्हणतात सकाळी बाहेर येत नाही, मग बाहेर काढण्यासाठी औषध. म्हणजे धक्का मारून टाकलं, धक्का मारून, व्हॉट इज अ क्वालिटी ऑफ लाईफ. पण मला हे मनाने थकणारे आता जास्त दिसायला लागले. सम आय डोंट नो, मी अगोदर पाहायचो 20 वर्षांमध्ये लहान मुलांमध्ये मला डिप्रेशन नाही दिसायचं, आता लहान मुलांमध्ये पण डिप्रेशन आहे.
डिप्रेशन खरंच, म्हणजे जे आता तुम्ही डिप्रेशनचा विषय काढला, डिप्रेशन हा अत्यंत भयानक रोग झालेला आहे. बाकीचे सगळे रोग परवडले, ते बरे तरी होतील. या डिप्रेशनला लोकांना समजत नाही, ह्याच्यावर औषध काय घ्यायचं ते.
असं नाही आहे, प्रत्येक रोगाचं आपलं महत्व असतं. डिप्रेशनचा आपला आपला सेक्टर आहे, पण सध्या डिप्रेशन वाढत चाललेलं आहे हे आपण सर्वजण स्वीकार करतो. आणि डिप्रेशन आणि त्याच्याबरोबर येणारं आत्महत्या, हे डेडली कॉम्बिनेशन आहे. आणि काय झालं की लोक सरळ म्हणतात मला म्हणून मी डिप्रेस झालोय. अरे पण तुम्ही शब्द का वापरता? आणि सगळ्यांना सांगत बसतात, एकदा असतात ते, आणि मग सगळ्यांना ब्रॉडकास्टिंग झालं मी डिप्रेशनमध्ये आहे, मी डिप्रेशनमध्ये आहे. मी त्याला म्हणतो पहिलं तुम्ही बोलणं बंद करा मी डिप्रेशनमध्ये, कारण तुम्ही जेव्हा 100 लोकांना सांगता तेव्हा तुमचं मन पण ऐकत असतं. ते
दॅट इज इम्प्रेशन,
आणि ते सेल्फ अफर्मेशन होत असतं. आणि तुमचं मन ते स्वीकार करत असतं, तुम्ही स्वतःला श्रापित करत असता मी डिप्रेशनमध्ये आहे, मी डिप्रेशनमध्ये आहे, मी डिप्रेशनमध्ये आहे, मी डिप्रेशनमध्ये आहे. हा एक स्वभाव मी पाहिलेला आहे मनुष्याचा, की दुखणं उगाळत बसतात, हे पुन्हा तोच विचार करत बसतात, एकच विचार दुखाचा, आणि तो पुन्हा पुन्हा रिवाइज करत बसतात, जसं काय परीक्षेला अपियर होणार आहे ते. हा स्वभाव फार टफ आहे
खरंच. पण त्या डिप्रेशन जे आहे, डिप्रेशन आता उगार आहे निवांत शिणसी वाया जे आपण म्हटलं, तर निवांतपणा आणि डिप्रेशन हा टोटल अपोजिट आहे. तर डिप्रेशन कमी करण्यासाठी निवांतपणा करायचा.
थोडं इथे डिफरन्स आहे की कसं असतं की डिप्रेशन दोन प्रकारचे असतात, एक एन्डोजिनियस आणि रिएक्टिव्ह. रिएक्टिव्ह म्हणजे तुमच्या आयुष्यात काही घटना घडलेली आहे, समजा तुमचं नुकसान झालेलं आहे किंवा तुमचा एक प्रिय व्यक्ती गेलेला आहे, काहीतरी झालेला आहे, देर इज अ लॉस, आणि त्याला रिएक्शन म्हणून तुम्ही डिप्रेशन
काहीतरी धक्का बसतो
आणि यू आर गॉन इन डिप्रेशन. एक असं डिप्रेशन ज्याच्यामध्ये काही कारण दिसत नाही पण तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता,
ओके,
ठीक आहे, देर इज नो रिझन, म्हणजे आम्ही एंडोजिनस डिप्रेशन म्हणतो. एक डिप्रेशन असतं ज्याला मास्क डिप्रेशन म्हणतात, जसं एक मुखवटा धारण करतात ना, ते मुखवटा बाहेरचा वेगळा आणि आतला वेगळा. त्याच्यावर एक सुंदर गझल आहे जी माझी फार फेवरेट आहे, त्याच्यामध्ये तो कवी म्हणतो की तुम इतना जो मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसे छिपा रहे हो. म्हणजे हे लोक असे मास्क घालतात की चेहऱ्यावर स्माईल असतं, आतमध्ये डिप्रेशन असतं. इट्स व्हेरी डिफिकल्ट
टू नो ऑल्सो अँड टू रेक्टिफाय.
येस, कारण एक तर ते डिनायल स्टेटमध्ये असतात, आमच्याकडे येतात, आम्हाला कळतं ह्या डिप्रेशनमध्ये, घरातले लोक बोलतात आणि त्यांना आम्ही विचारतो की का रे बाबा काय काय प्रॉब्लेम आहे का, काही प्रॉब्लेम नाही, सगळं छान झालं आणि आतमध्ये आग लागलेली असते. दिस इज डिनायल अँड दिस इज व्हेरी डिफिकल्ट, कारण तो व्यक्ती ऍक्सेप्टच करत नसतो की तो डिप्रेशनमध्ये आहे, त्याला काही प्रॉब्लेम
भोगत असतो सगळं
अँड ही गोज अल्टिमेटली. आणि चौथं डिप्रेशन रेझिस्टंट डिप्रेशन असतं. रेझिस्टंट म्हणजे डिप्रेशन आहे, माहिती आहे, पण औषधं काम नाही करत त्याच्यामध्ये. तीन चार प्रकारच्या आम्ही गोळ्या देतो पण इट इज टफ, पण आम्ही गिवअप करत नाही. हल्ली नवीन नवीन चांगली चांगली औषधं आलेली आहेत. पहिली गोष्ट मी ते सांगेन की डिप्रेशन ओळखण्यासाठी एक घरातल्यांनी पण लक्षात ठेवावं आणि जे पण लोकांचा स्वभाव आहे उदास व्हायचा त्यांनी पण लक्षात ठेवावं की दोन आठवडे आपल्या सगळ्यांना मध्ये मध्ये थोडं उदास वाटतं, आपली अवस्था थोडी लो होते कधी कधी, काही कारण असतं पण ती कंटिन्युअस नसते. आपण एक दोन दिवसानंतर त्याच्यातून निघतो बाहेर, पण दोन आठवड्यापेक्षा जास्त जर तुमच्यामध्ये ही तीन लक्षणं प्रामुख्याने असेल, ह्याला आम्ही ट्रायड ऑफ डिप्रेशन म्हणतो. हे तीन गोष्टी आहेत, हेल्पलेसनेस, होपलेसनेस आणि तुम्हाला इंटरेस्ट निघून जातो पूर्ण आयुष्य
लाईफ मारलं.
हा,
ओके,
म्हणजे आयुष्यात काही उरलेलंच नाहीये, होपच नाहीये काही राहिलेले आणि कोणी माझी मदत करू शकत नाही, होपलेस झालेला आणि हेल्पलेस झालेला. आणि ज्या गोष्टी तुम्हाला अगोदर चांगल्या वाटायच्या, जसं तुम्हाला जेवणामध्ये रुची होते, तुम्ही प्रेमाने जेवायचं, आता तुम्हाला
जेवणाला चव लागत नाही.
अगोदर तुम्हाला टीव्ही आवडायचा,
म्हणजे शरीर स्वस्थ नसलं तरी तोंडाची चव जाते.
येस,
आणि मन स्वस्थ नसलं तरी तोंडाची चव जाते. ही पहिली टेस्ट आहे मला.
टीव्ही तुम्हाला आवडायचा, आता टीव्ही अगोदर तुम्ही मित्रांबरोबर तासन तास बाहेर असत, आता कोणाशी भेटावंसं वाटत नाही. अगोदर तुम्ही बिछाण्यात फक्त रात्री जातात, दिवसा पण बिछाण्यात तुम्हाला झोपून राहावंसं वाटतं, कोणाशी बोलायची इच्छा होत नाही आणि रडावंसं वाटतं, रडत असतात तुम्ही, दाढी करायची वाटत नाही, कपडे बदलाविषयी वाटत नाही. तर हे सगळे जे प्रकार आहेत हे डिप्रेशनचं लक्षण. 15 दिवसापेक्षा जास्त एखादा असेल तर प्लीज यू टेक द हेल्प ऑफ राईट पर्सन, योग्य व्यक्तीची तुम्ही मदत घ्या. कारण काही डिप्रेशनचे असे प्रकार असतात की जर तुम्ही योग्य वेळी काही स्टेप नाही घेतली तर ती व्यक्ती आत्महत्या करू शकते. दॅट इज अ व्हेरी बिग लॉस. आणि समाव डिप्रेशन भरपूर वाढत चाललेलं आहे, कारण आत्महत्या आपण बघतोय
विनाकारण, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यानं माणूस आत्महत्या करतो.
हा, म्हणजे मला
ती क्षणिक पल्स असते, ती नंतर कदाचित त्याला पश्चाताप होत असेल.
एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आता आई वडिलांनी फेसबुकसाठी थांबवलं, फेसबुक जाणूक आणि आत्महत्या, दांड्या खेळायला जाऊ नको, आत्महत्या, दांड्या खेळायला थांबवलं, म्हणजे दिसा बहिणीला घेऊन गेले मार्केटला, मला नाही नेलं म्हणून मी आत्महत्या करतो. म्हणजे हे सगळे पिटी रिझन्स आहेत छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही, पण ह्या लोकांना आपण अगोदर पकडू शकतो जर त्यांचा स्वभाव असा असेल, ठीक आहे ना. आणि ह्या लोकांना वेगवेगळे स्वभाव, याच्यामध्ये मी एक मुख्य गोष्ट म्हटलं, एक गिल्ट फिलिंग, आत्मग्लानीचा स्वभाव, स्वतःला वाईट समजणं, कमजोर समजणं किंवा एकदम व्हायलंट होणं कोणत्या गोष्टीमध्ये, काही झालं तर मागे एक आपण पर्सनॅलिटी पाहिले की स्वतःला त्रास करून घेणारे जे असतात ते, है ना, हे सगळे लोक दे आर प्रोन.
या सगळ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी हरिपाठ जो आहे आणि त्याच्यात उगार आहे निवांत शिण शिवाया.
निवांत, इथे मी मुद्दा म्हणून डिप्रेशन आणि निवांतचा जो तुम्ही प्रश्न विचारला, डिप्रेशनवाला व्यक्ती बाहेरून निवांत दिसतो पण निवांत असतो गरज नाही आहे. दिसणं आणि असणं याच्यामध्ये फरक आहे, ठीक आहे ना. तुम्हाला वाटेल हा किती शांत बसला आहे, पण तो डिप्रेशनवाला व्यक्ती पण शांत असू शकतो.
तो मनाने पाहिजे ना, निवांत ही मनाची अवस्था आहे, शरीराची नाही.
शांत ही निगेटिव्ह अवस्था नाही आहे, म्हणजे काही आवाज नाही म्हणून शांत आहे ना, ती शांतीची निगेटिव्ह डेफिनेशन आहे. इट्स अ डेफिनेशन बाय ऍबसेन्स. काही आवाज नाही म्हणून शांत नसे, मग तशी शांती स्मशानात सुद्धा आहे, पण ती शांती प्रसन्न करणारी नाही आहे,
ती डिप्रेसिंग शांती.
हा, खरी शांती प्रसन्न शांती असली पाहिजे.
मंदिरातली शांती ही प्रसन्न शांती. हा,
डेड सायलेन्स आणि स्वीट सायलेन्स मध्ये फरक आहे ना. एक डेड सायलेन्स असते आणि एक स्वीट सायलेन्स असते.
बरोबर.
इथे जे माऊलीला अभिप्रेत आहे मला असं वाटतं की ती स्वीट सायलेन्स आहे. त्या स्वीट सायलेन्सचा अनुभव घे. पण ते कसं होईल, मागच्या वेळेला आपण दीपकाबद्दल बोलत होतो ना, तर भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे दुसऱ्या अध्यायामध्ये की कसं निर्वात स्थानामध्ये जो दीपक एकरस जळतो, तशी तुमची आत्म्याची ज्योती एकरस स्थिर असली पाहिजे, त्याच्यामध्ये हलचल नसली पाहिजे, आणि तेव्हाच तुमच्या आत्मातलं दैवत प्रसन्न होईल. आणि हा अभिप्राय मला वाटतं माऊलींनी आणि ह्याच्याशी जुळून माऊलींनी सांगितलं, आता तू उगा राहणं शिणसी वाया, तुझी एनर्जी कशाला घालवतो लिकेश. सायास करीसी प्रपंच दिन दिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. मागे पण आपण पाहिलं, कोणी जीजस क्राईस्ट बद्दल सांगितलं की जीजस क्राईस्टने त्याला जेव्हा खिळे ठोकले गेले तर किती दुःख झालं असेल. तर एका फार मोठ्या लेखकाने सांगितलं, जीजस क्राईस्टच्या दुखण्यापेक्षा हा जो गृहस्थी आहे तो दिवसभर जी दुखणी सहन करतो, ठीक आहे ना, त्याच्यापैकी फक्त 10-20% दुखणी त्याने परमेश्वरासाठी जर सहन केली तर तो जीजस क्राईस्टच्या पुढे जाऊ शकतो. म्हणजे हा हे ऑब्झर्वेशन आहे. तर माऊली पण तेच म्हणताय की सायास करीसी प्रपंच दिन दिशी,
रोजचं
आहे तुझं हे मरण आणि तू काय करतो आहेस. आणि मी प्रॅक्टिकली बघतोय की जे फास्ट लाईफ आपण जगतोय ना, तर तुम्ही काय करताय प्रपंचासाठी, किती धडपड या शरीरासाठी, स्वतःला सुखात ठेवण्यासाठी तुम्ही किती सकाळ ते संध्याकाळ दिवसभर धडपड करत असता. पण ह्या शरीराला चालवणारी जी शक्ती आहे तिच्यासाठी तुम्ही काय करता. शरीराशी जरूर करा, आय एम नॉट अगेन्स्ट दॅट. तुम्हाला कम्फर्टेबल लाईफ पाहिजे, दॅट इज ओके. कपडे पाहिजे, राहायला घर पाहिजे, कम्फर्ट पाहिजे, दॅट इज ओके. पण अल्टिमेटली ह्या शरीराला चालवणारी जी शक्ती आहे तिच्याबद्दल काय. हरिसी न भजसी कवण्या गुणे. तू सगळ्यांना वेळ देतो, तुझ्या अपॉइंटमेंट डायरीमध्ये सगळ्यांची नावं आहेत. आज मित्राला भेटायचंय, पार्टी आहे, हॉटेलमध्ये जायचं आहे, लग्नाला जायचं आहे, बारशाला जायचं आहे, आज मजा करायची, स्पोर्ट्स आहे, सगळं तू
सगळ्यासाठी वेळ आहे.
सगळ्यासाठी वेळ आहे. आणि जेव्हा आम्ही म्हणतो, हा जेव्हा आम्ही म्हणतो थोडा मेडिटेशन करा, नाही हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण काय करू, वेळ नाही मिळत. आय डोंट बाय दिस आर्ग्युमेंट. मॅनेजमेंटमध्ये आम्ही आता वेळ नाही हा शब्द वापरतच नाही, म्हणजे फार जुनं झालंय की वेळ नाही असं म्हणणं. सध्याचा जो शब्द आहे की दिस इज नॉट माय प्रायोरिटी, माझी प्राथमिकता नाही आहे, तू म्हणून आय विल ऍक्सेप्ट इट, पण वेळ नाही असं म्हणू नका.
माइंड मॅनेजमेंट, तसं मनी मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यात प्राथमिकता बरोबर, प्रायोरिटी नाही, मला आता करावं असं वाटत नाही,
दॅट्स ऑल, दॅट इज मोर ऍक्सेप्टेबल. वेळ नाही असं बोलू नका. वेळ सगळ्यांकडे, तुम्हाला जेवायला वेळ आहे, झोपायला वेळ आहे, टीव्ही बघायला वेळ आहे, पिक्चर मध्ये जायला बघायला वेळ आहे. आता तो एक काहीतरी नवीन चित्रपट आलेला, त्याची किंमत 900 रुपये होती एका तिकिटीची. करून तर 900 रुपये देऊन तुम्ही पिक्चर बघायला जायला वेळ आहे तुमच्याकडे, पण तुमच्याकडे मेडिटेशनसाठी वेळ नाही आहे. आय डोंट बाय दिस आर्ग्युमेंट.
ते कशासाठी आहे, आपल्या स्वतःसाठी.
हा,
सगळ्यात गंमत मला वाटतं की एवढ्या आता 900 रुपयाचं तिकीट काढल्याचं सांगितलं की बऱ्याच वेळेला आपण तिकीट काढून पिक्चरला जातो आणि पिक्चरला बघून आल्यावर त्या मुलांना विचारलं, काय रे कसा होता पिक्चर, बेकार पिक्चर होता. म्हणजे 900 रुपये पण गेले, ते 3 तास पण गेले, आणि एवढं करून शेवटी म्हणतात बेकार पिक्चर होता, म्हणजे सगळंच गेलं.
सो यू हॅव टू डिसाइड युअर प्रायोरिटी. मी असं म्हणेन की शरीरासाठी तुम्हाला 24 तास दिलेले आहेत एका दिवसामध्ये, 23 तास तुम्ही शरीराकडे, पण कमीत कमी 1 तास तरी त्या शरीराला चालवणारे चैतन्य शक्तीसाठी द्या ना. त्या आत्म्यासाठी काय आहे. शरीराला तुम्ही रोटी कपडा मकान सगळं देता, त्या आत्म्याला तुम्ही काय देता. आणि तिथे माऊली म्हणती आहे की सायास करीसी प्रपंच दिन दिशी. एक ऍव्हरेज व्यक्तीचं तुम्ही दिनचर्या बघा, किती तो सकाळ ते संध्याकाळ किती धडपड करत असतो. आजचं युग जे आहे ते कॉम्पिटेटिव्ह एज आहे आणि कॉम्पिटेटिव्ह युगामध्ये ऑफकोर्स यू हॅव टू बी प्रोफेशनल, तुम्हाला मेहनत करावी लागते, ते सगळं ठीक आहे आणि करू नको असं म्हणत नाही आहे. पण माऊली विचारतीये कवण्या गुणे, हरिसी न भजसी कवण्या गुणे, म्हणा तू हे सगळं करतोस तर ठीक आहे पण परमेश्वरासाठी तुझ्याकडे वेळ नाहीये, मग काय होणार अल्टिमेट काय? महाराजांनी सांगितलंय जगद्गुरु तुकारामांनी की ते म्हणतात की याचसाठी केला होता हट्टा हसा
शेवटचा दिवस,
शेवटचा दिवस गोड व्हावा. मग शेवटच्या दिवशी काय तुझी अवस्था होणार आहे? देन यू विल गो कॅरी फॉरवर्ड आणि मग पुनरपी जननम पुनरपी, मग तेच चक्र फिरत राहणार आहे. सो समवेअर यू हॅव टू स्टॉप.
कट ऑफ हे प्रत्येक ठिकाणी पाहिजे, म्हणजे चांगल्याला पण पाहिजे वाईटाला पण पाहिजे.
हा, कुठेतरी तुम्हाला आयुष्यामध्ये एक थांबावं लागेल आणि यू हॅव टू आस्क दॅट क्वेश्चन अगेन. मागे पण आपला पाहिला, थांबा तुम्ही, आता तुम्ही जे काय करताय आयुष्यामध्ये ओके, अँड यू आस्क युअर सेल्फ क्वेश्चन, इज इट द राईट पाथ, हे जे मी करतोय ते योग्य आहे काय आणि हे मला कुठे घेऊन जाणार आहे? एम आय गोईंग, व्हॉट इज द पर्पज, डज इट फिट, माझ्या पर्पज बरोबर फिट होत आहे का? देन यू डू इट. जर तुमचा पर्पज आहे, तुमच्या व्हॅल्यूज आहे, देन गो अहेड. पण तुम्ही विचार, आर यू हॅपी विथ दॅट? तुम्ही खरोखर हॅपी आहात का? तुम्ही खरोखर आनंदी आहात काय? आर यू रिअली कंटेंटेड विथ दॅट? तुम्ही त्याचे समाधानी आहात काय? जर ते फिट होत असेल तर देन यू गो अहेड, पण जर नसेल देन आस्क युअर सेल्फ क्वेश्चन, व्हॉट इज द बेटर वे? आणि माऊली आपल्याला उत्तर देते, हरिसी भजसी,
हरिसी न भजसी कवण्या गुणे,
कवण्या गुणे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, त्या परमात्माला स्वतःच्या जवळ ठेव, प्रत्येक कर्मामध्ये त्याचा पाठ कर. ठीक आहे ना? मी असे भरपूर लोक पाहिलेले आहेत की प्रत्येक काम करण्यापूर्वी नारायण 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 या हरे कृष्ण, किंवा जी त्यांचं असं जसं आम्ही बोलतो मिठा बाबा, प्यारा बाबा, मेरा बाबा, बाबा मेरे साथ चलो, बाबा इधर जाते है, बाबा मार्केट में जाते है, बाबा खाना खाते,
बरोबर घ्या,
बरोबर घ्या प्रत्येक कामामध्ये बाबा,
जिथे जातो तिथे तू मला सांगाती.
तर हा अनुभव तुम्ही करा आणि मग बघा की निवांत राहणं किती सोपं आहे, कारण एकदा तुम्हाला त्याची टेस्ट आली ती अवस्था तुम्हाला आपोआप तुमच्याकडे खेचायला लागेल. हा अभ्यास तुम्ही करा.
व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान सांगितलं. आणि हा अभ्यास नक्कीच करावा, निवांत कसं राहायचं आणि व्यर्थपासून मुक्त कसं व्हायचं हे पण नक्की आपल्याला कळेल. आणि नक्की मी तारा अभ्यास करीन आणि आमचे प्रेक्षक पण करतील असा विश्वास आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपले धन्यवाद.
नमस्कार.
तर हे निवांतपणा कसा ठेवायचा आणि राहायचं कसं निवांत, अनुभव घ्या, आम्हाला कळवा. आमची वेबसाईट माहितीच आहे आपल्याला, www.bkmarathi.com. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील भागात, तोपर्यंत नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला न तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्मकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल bkmarathi@gmail.com किंवा भेट द्या www.bkmarathi.com या संकेतस्थळावर. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे. आमचे मुख्यालय आहे माउंट आबू, राजस्थान.